निर्गम अध्याय 36 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे पवित्र स्थानाचे सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठाई परमेश्वराने बुद्धी व समज घातली आहे ते बसालेल व अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य यांनी हे बांधकाम करावे. नंतर बसालेल व अहलियाब यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुद्धी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती त्यांना मोशेने बोलावले आणि पवित्र स्थानाच्या सेवेसाठी म्हणजे ते बांधण्यासाठी इस्रायल लोकांनी जी एकंदर अर्पणे आणली होती ती त्यांनी मोशेच्या पुढून घेतली. लोकांनी रोज सकाळी आपली स्वखुशीची अर्पणे त्याच्यापाशी आणण्याचा क्रम चालू ठेवला. शेवटी मग सर्व बुद्धिमान पुरुष पवित्र स्थानाचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले आणि ते मोशेला म्हणाले, लोकांनी परमेश्वरासाठी खूप अर्पणे आणली आहेत. आम्हाला या पवित्र स्थानाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक आमच्यापाशी आले आहे. तेव्हा मोशेने सर्व छावणीभर असा हुकूम दिला की कोणाही स्त्रीने किंवा पुरुषाने आता पवित्र स्थानाच्या सेवेसाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये. तेव्हा अशा रीतीने आणखी अर्पणे आणण्यास बंदी घालण्यात आली. त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती. मग त्या कसबी कारागिरांनी 10 पडद्यांचा निवास मंडप बनविला. त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुताचे पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी कुशल कारागिराकडून करूप काढले. प्रत्येक पडद्याचे मोजमाप 28 हात लांब व रुंदी 4 हात असे सारखेच होते. त्यांनी त्यापैकी 5 पडदे जोडून एक भाग व दुसरे 5 पडदे जोडून दुसरा भाग असे केले. नंतर त्यांनी त्या दोन्ही भागांच्या शेवटच्या किनारीवर निळ्या सुताची बिर्डी केली. तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही तशीच बिर्डी केली. त्यांनी एका पडद्याखाली किनारीवर 50 बिर्डी व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही 50 बिर्डी केली. ती बिर्डी समोरासमोर होती. नंतर ते दोन पडदे एकत्र जोडण्यासाठी त्यांनी सोन्याचे 50 गोल आकडे बनविले. त्या आकड्यांनी ते पडदे एकत्र जोडल्यावर त्या सर्वांचा मिळून अखंड पवित्र निवास मंडप तयार झाला. नंतर पवित्र निवास मंडप झाकण्यासाठी त्या कारागिरांनी बकऱ्याच्या केसांच्या 11 पडद्यांचा एक तंबू बनविला. या सर्व पडद्यांचे मोजमाप सारखेच होते, म्हणजे ते 30 हात लांब व 4 हात रुंद होते. त्या कारागिरांनी त्यापैकी 5 पडदे जोडून एक भाग व दुसरे 6 पडदे जोडून दुसरा भाग तयार केला. नंतर त्यांनी एका कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर 50 बिर्डी व तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर 50 बिर्डी केली. हे दोन पडदे जोडून एक तंबू करण्यासाठी त्यांनी पितळेचे 50 आकडे केले. मग त्यांनी पवित्र निवास मंडप झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे व दुसरे तहशाच्या कमवलेल्या कातड्याचे अशी दोन आच्छादने केली. पवित्र निवास मंडपाला आधार देण्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या फळ्या तयार केल्या. प्रत्येक फळी 10 हात लांब व 1.5 हात रुंद होती. त्यांनी प्रत्येक फळी दुसऱ्या फळीशी जोडण्यासाठी त्यांनी तिला 2 कुसे केली. त्यांनी निवास मंडपाच्या सर्व फळ्या अशाच केल्या. निवास मंडपासाठी ज्या फळ्या त्यांनी केल्या त्यापैकी दक्षिण बाजूस लावण्यासाठी 20 फळ्या केल्या. त्या 20 फळ्यांच्या खाली लावण्यासाठी त्यांनी चांदीच्या 40 उथळ्या केल्या. एका फळीच्या खाली कुसासाठी 2-2 उथळ्या त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे निवास मंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी 20 फळ्या केल्या. त्यांनी त्याच्यासाठी चांदीच्या 40 उथळ्या केल्या म्हणजे एकेका फळीच्या खाली 2-2 उथळ्या. निवास मंडपाच्या मागील बाजूस म्हणजे पश्चिम बाजूस लावण्यासाठी 6 फळ्या केल्या आणि मागच्या बाजूस निवास मंडपाच्या कोपऱ्यासाठी 2 फळ्या त्यांनी केल्या. या फळ्या खालपासून 2-2 असून त्या दोन्ही वरच्या भागी एकेका कडीने त्यांनी जोडल्या होत्या. दोन्ही कोपऱ्यांसाठी त्यांनी अशाच फळ्या केल्या. या प्रकारे 8 फळ्या व त्यांना चांदीच्या 16 उथळ्या झाल्या. अर्थात एकेका फळीखाली 2-2 उथळ्या होत्या. त्यांनी बाभळीच्या लाकडाचे 68 तयार केली. निवास मंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी 5, दुसऱ्या बाजूच्या फळ्यांसाठी 5 आणि पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी 5 आणि त्यांनी फळ्याच्या मध्यभागी लावावयाचा 68 एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचेल असा केला. त्या फळ्या त्यांनी सोन्याने मढवल्या. 68 लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनवल्या आणि 68 सोन्याने मढवले. मग त्यांनी निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर करूप काढले आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे 4 खांब केले व ते सोन्याने मढवले. त्याच्या आकड्या सोन्याच्या केल्या आणि त्याच्यासाठी चांदीच्या 4 उथळ्या ओतल्या. मग त्यांनी निवास मंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा नक्षीदार पडदा बनवला व त्या पडद्यासाठी त्यांनी 5 खांब व त्यांच्या आकड्या बनवल्या. त्यांचा वरचा भाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या आणि खांबासाठी पितळेच्या 5 उथळ्या बनवल्या.